आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे मंजूर जळगाव जालना रेल्वे मार्ग पुढील 4 ते 5 वर्षात पूर्ण होणार, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाबाबत केलेल्या घटनात्मक तरतुदी कायम ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ कटिबद्ध, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन. नवीन कर प्रणालीबाबत लोकांना साक्षर करण्यासाठी सीएनी कार्य करावे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आयसीएआयच्या विदर्भ कॉन्क्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी आवाहन. आणि ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं रेल्वे मंत्रालयाच्या 24,657 कोटी रुपयांच्या 8 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रासह ओडिशा, आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या 7 राज्यांमधल्या 14 जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना नवी दिल्लीत सांगितलं. दरम्यान आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुंबई, नागपूर, नांदेड, भुसावळ, सोलापूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातल्या जालना, जळगाव, ब्रॉडगेज रेल्वे मार्गांबद्दल माहिती दिली. या मार्गामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात समावेश असणाऱ्या अजिंठा लेण्यांकडे जाणं सोयीचं होणार आहे. तसंच विदर्भ आणि मराठवाडा भागासाठीही हा मार्ग फायदेशीर ठरणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. मराठवाड्याच्या दृष्टीने किनारी भागाला या रेल्वे मार्गामुळे ऍक्सेस मिळणार असून या भागातील कृषी माल तसेच इतर वस्तूंची मालवाहतूक आता किनारपट्टी भागात सहजरित्या होणे शक्य आहे. येत्या 4 ते 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून यासाठी सुमारे 7,106 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पामध्ये 23.5 किलोमीटर अशा सर्वात मोठ्या लांबीचा टनेल भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करताना वारसास्थळाला कुठलीही इजा पोहोचणार नाही याची देखील काळजी रेल्वे प्रशासन घेईल असंही वैष्णव यांनी यावेळी स्पष्ट केलं. मध्य रेल्वेच्या अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास अंतर्गत पुढील 3 महिने अजनी रेल्वेतील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 हा पुनर्विकासाच्या कामासाठी बंद ठेवला जाणार आहे. या कामासाठी अजनी रेल्वे स्टेशनवरून काही गाड्यांना थांबा रद्द करावा लागणार असून काही रेल्वे या नागपूर स्थानकावरून चालवल्या जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वे नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी आज नागपूरात पत्रकार परिषदेत दिली. नागपूर विभागातच रेल्वे ट्रॅक नवीन लाईन टाकण्याचे काम चालू असल्यामुळे नागरिकांनी ट्रॅकवर ओलांडणे टाळावे असं आवाहन देखील त्यांनी केलं. अजनी येथील पुनर्विकासाच्या कामामुळे अजनी पुणे ही गाडी नागपूर स्थानकावरून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजनी अमरावती ही इंटरसिटी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मच्या कमतरतेमुळे रद्द करण्याच्या पर्यायावर सुद्धा विचार चालू असल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जाती जमाती आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाबाबत चर्चा झाली. हे आरक्षण संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातल्या तरतुदींनुसारच असावं अशी सरकारची भूमिका असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. संविधानात एससी आणि एसटीच्या आरक्षणात क्रिमी लेअरची तरतूद नाही असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं.
एनडीए सरकार बाबा साहेब अम्बेडकर जी के बनाए संविधान के प्रावधानों के प्रति प्रतिबद्ध है, संकल्पबद्ध है. बाबा साहेब अम्बेडकर जी के संविधान के अनुसार एससी और एसटी के रिजर्वेशन में क्रीमी लेयर का कोई प्रावधान नहीं है. कैबिनेट का सुविचारित मत है, वेल थॉट थ्रू डिसीजन है कि बाबा साहेब अम्बेडकर के संविधान के अनुसार ही एससी और एसटी का रिजर्वेशन की व्यवस्था होनी चाहिए.
देशातून हत्ती रोग निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहे. या रोगाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून हत्ती रोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचं सेवन प्रत्येकांनी करा असं आवाहन केंद्रीय आयुष कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा इथं केलं. हत्ती रोगाच्या दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचं उद्घाटन लॉन्च इव्हेंट दूरदृश्य प्रणालीद्वारे आज 10 ऑगस्टला केंद्रीय आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याच हस्ते झालं. मंत्री म्हणाले की हत्ती रोग हा आजार कायमस्वरूपी असल्यानं त्यांना 45% अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात यावे जेणेकरून त्यांना अपंगत्वाचे इतर लाभ सुद्धा मिळू शकतील. त्या दृष्टिकोनातून पहिलं 45% अपंगत्वाचं प्रमाणपत्र बुलढाणा येथे मंत्री महोदयांच्या हस्ते संबंधित हत्तीरोगग्रस्त महिलेला आज देण्यात आलं. वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाला सुद्धा राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे. आपण राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपल्या पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या कलेला जिवंत ठेवण्यास समवेत त्यात आपल्या कौशल्यातून भर टाकण्याचा हातमाग विणकरांचे योगदान अनेक पुरस्कारांपेक्षाही मोठे आहे. वयाच्या 60 वर्षांपर्यंत कार्यरत असलेल्या हातमाग विणकरांना त्यांच्या योगदानाप्रती वार्धक्यातील शिदोरी म्हणून पेन्शन देण्याचा लवकरच निर्णय आम्ही घेत असल्याचे सुतोवाच वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सदर इथल्या पोलीस ठाण्याच्या मागील नियोजन सभागृहात आयोजित राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग आयुक्त अविशांत पंडा, रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत व मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय हातमाग कापड स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. वॉल हँगिंग या प्रकारात सोलापूर येथील राजेंद्र सुदर्शन अंगम यांना 50,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. वस्तू व सेवा कर रचनेमुळे देशात अनेक सकारात्मक बदल झाले. गत 7 वर्षाच्या देशाच्या करामध्ये 2 पटीपेक्षा वाढ झाली. या अनुरूप नवीन कायदे आले. करविषयक कायदे, आर्थिक जबाबदारी याविषयी जनसामान्यांना साक्षर करून सर्वांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्सनी पुढाकार घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केलं. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेच्या वतीनं सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये आयोजित 2 दिवसीय विदर्भ कॉन्क्लेव्हचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. आयसीएआयच्या नागपूर शाखेचे प्रमुख अक्षय गोल्हाणे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजप नेते तसेच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्यासाठी खोटे आरोप अधिकाऱ्यांमार्फत करण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा खुलासा केला. यावर नागपुरात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की परमबीर सिंग यांनी भाजपचे नेते आणि स्वतः मला अटक करण्याच्या ज्या बाबी समोर आणल्या आहेत त्यात तथ्य आहेत. मला आणि इतर भाजपा नेत्याला अटक करण्याचा प्रयत्न तसंच आम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचे षडयंत्र तत्कालीन सरकारने आखले पण वेळीच भाजपने त्यांचा पर्दाफाश केला असं फडणवीस यांनी नमूद केलं. या खोट्या आरोप लावण्याबाबतचे व्हिडिओ पुरावे सुद्धा केंद्रीय अन्वेषण विभागाला आम्ही सादर केल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप नेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही अधिकाऱ्यांना सांगितलं परंतु काही चांगले अधिकाऱ्यांनी अशा खोट्या केसेस दाखल करण्याला नकार दिला असं देखील फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीकरिता आज अर्थात 10 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या पाडव्याला विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे नागपुरातील यशवंत स्टेडियममधून लाँग मार्च काढण्यात आला. हजारो विदर्भवादी विधानभवन नागपूर इथं स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकावून विदर्भ राज्य निर्माण करा ची चेतावणी देणार होते. मात्र टेकडी गणेश मंदिर जवळ बर्डी पोलिसांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅडव्होकेट वामनराव चटप, प्रकाश पोहरे, डॉ श्रीनिवास खांदेवाले, रंजनाताई मामरडे, अरुण केदार, मुकेश मासूरकर व अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांनी मुंबई इथं अंधेरीच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम यांच्यावर कर्करोगावर उपचार सुरू होते. विजय कदम यांनी मराठी चित्रपट मालिका आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप उमटवली. विजय कदम यांनी लहान असताना राजा भिकारी, माझी टोपी चोरली या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांनी रथचक्र, घरटे आमूचे छान, वासुदेव सांगती, टुरटूर आदी नाटकं केली. विजय कदम यांनी राजानं वाजवला बाजा, गोळाबेरीज, वासुदेव बळवंत फडके, रेवती, देखणी बायको नाम्याची, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लाऊ का लाथ, मेनका उर्वशी, कोकणस्थ आदी चित्रपटात काम केलं. विजय कदम यांनी गोट्या दामिनी पार्टनर, सोंगाड्या, बाजा, इंद्रधनुष्य, घडलंय बिघडलंय ती परत आली अशा अनेक मराठी मालिका आणि श्रीमान श्रीमती मिसेस माधुरी दीक्षित, अफलातून, घर एक मंदिर या हिंदी मालिकांमध्येही अभिनय केला होता. कदम यांच्या निधनाने एक अष्टपैलू अभिनेता आपल्यातून निघून गेले. त्यांचे निघून जाणे मराठी चित्रपट विश्वाची मोठी हानी आहे. आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असा संदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पूर्व विदर्भातल्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपुरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. उद्या देखील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात येत्या 14 तारखेपर्यंत हवामान सामान्य राहणार असून कुठलाही इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे मंजूर जळगाव जालना रेल्वे मार्ग पुढील 4 ते 5 वर्षात पूर्ण होणार, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. आणि ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.